पिंपरीकर म्हणजे नंतरच्या काळात स्वामीजींच्या अनेक पादपूजा मला बघता आल्या आणि बहुतेक ठिकाणी प्रसादासाठी साबुदाण्याची खिचडी बसायची. एकदा स्वामीजी गंभीर म्हणाले, माझं नाव आता बहुतेक खिचडी महाराज असं म्हणाले. स्वामीजी प्रथमच घरी येणार होते. त्यापूर्वी स्वामीजींची किंवा अन्य कोणा संतांची पाद्यपूजा आम्ही बघितलेली नव्हती. त्यामुळं स्वागतापासून पूजेपर्यंत सगळी तयारी अगदीच साधी होती. आमचं घरही तेव्हा एक मस्जिद होतं. स्वयंपाकघर आणि बाहेरची खोली यांच्या मस्जिद भिंत नसल्यानं ती एक मोठी खोली आणि आत एक खोली, त्यामुळे त्यावरची गच्चीही लहानच होती. विटांच्या भिंतीनं बाहेरून गिलावा किंवा रंगही नव्हता आणि जिन्याच्या पायऱ्यांनाही फरशा बसवलेल्या नव्हत्या. पौर्णिमेचा चंद्रोदय दिसावा म्हणून कार्यक्रम गच्चीवरच करायचा होता. सर्वांसाठी सतरंजा आणि स्वामी सल्लातेंना बसण्यासाठी एक लोखंडी कॉट, त्यावर गादी खुशा, मागच्या बाजूला वाऱ्यानं डोळणारं शेवग्याचं झाड, हीच काय ती सजावट. स्वामीजींच्या उजवीकडं एका छोट्या टेबलावर ज्ञानेश्वर महाराज, स्वामी स्वरूपानंद आणि स्वामीजी यांच्या छोट्या तस्बिरी मांडून ठेवल्या. प्रकाशासाठी एक विजेचा दिवा तात्पुरती जोडणी करून लावला. स्वामी सल्लाते अन्य साधकांसह ठीक 8 वाजता आले आणि सहजपणे विसावले. पूजेची सामग्री साधीच होती, घरातलीच फुलं, त्यात फुलबक्षीची बरीच होती. मंगल खेरने ती फुलं एकादे कुंकून सुलेख नाजूकसे हार बदलले. स्वामीजींच्या पांढऱ्या शुभ्र सदऱ्यावर तो हार आणि त्याचा तो विलक्षण सुंदर फुलबक्षी रंग खूपच फुलून दिसत होता. मातोश्री सल्लातेंच्या गौरवर्णालाही तो छान शोभत होता. पूजा झाल्यावर स्वामीजींनी काही जणांना अभंग वचन म्हणायला सांगितले. थोड्या वेळानं चंद्रोदय झाल्यावर म्हणाले, तो विजेचा दिवा टाकली तुम्ही, पुढचा कार्यक्रम आपण आता या चंद्रप्रकाशातच करूया. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र शरदाचं चांदणं बरसू लागला आणि त्या शांत शीतल चंद्रप्रकाशात स्वामीजींचं रूप जणू तो कनक चंबकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना साशिंगला मनास गोवळ खेळणार, होकार दे शारदीय सिये बोले, चंद्रबिंब पाळलेले का तेजची मूर्त वैशले आसनावरी, असं अनुपम्य भासू लागलं. आणि मग स्वामीजींची अमृतवाणी चंद्रामृताचा वर्षाव करू लागली. आज आपण निलाच्या घरी कोल्हातरी पौर्णिमेच्या दिवशी जमलेले आहोत. आजच्या दिवशी दुधामध्ये चंद्राचं पडलेलं प्रतिबिंब पाहायचं आणि मग त्या दुधाचं प्राशन करायचं, सगळ्यांनी मिळून व्याकरण करायचं अशी प्रथा आहे. कोण व्याकरण करतं आहे हो जागृती असं विचारित लक्ष्मीदेवी सर्वत्र संचार करतात आणि जागरण करणाऱ्याला देवींच्या येण्यानं धनलक्ष्मीचा लाभ होतो अशी समजूत आहे. समर्थ म्हणतात, प्रपंची पाणीचे सुवर्ण जोडोनिया धन उत्तम व्यवहारे असं तुकोबाई म्हणतात. ही गोष्ट खरीच आहे, पण किती धन मिळालं म्हणजे आमचं समाधान होईल? हजार, लाख, कोटी रुपये, कोट्यवधी रुपये मिळाले तरी व्यक्ती समाधानी असेलच असं नाही. ती कोण एक अमेरिकन नटी, तिच्याकडे 16 कोटी रुपये होते म्हणे, पण तिनं आत्महत्या केली. आमच्याकडे अंगात घालायला 16 कोटी नसतात. पैशानं सुख मिळतं असं नाही. 2.5 खोल्यात राहणाऱ्याला वाटतं ब्लॉक हवा, ब्लॉक असतो त्याला वाटतं बंगला हवा, आणि एक पुरत नाही, मुलाबाळांच्या भविष्याची तरतूद म्हणून आणखी नाही खावा. मुलं असतात शाळकरी शेवडी बोलत, पण मुलगा पुढे लग्न झाल्यावर वेगळं राहायचं म्हणाला तर? अरे त्याचं तो पाहिल ना पुढं, पण हा आत्ताच काळजी करतो. घरदार, गाडी घोडे, लठ्ठ पगार, मोठा बँक बॅलन्स, म्हणून कोणी पूर्ण कायमचा सुखी झाला असं ऐकलंय? तेच तुकाराम महाराज पहा, दुष्काळात अन्नान दशा झालेली तरी म्हणतात आनंदाच्या कोटी साठविले आम्हा कोटी. हा आनंद कसला? ते काय त्यांच्या घरात साखरेची कोटी होती की बदामाचे डबे भरलेले होते म्हणून असं म्हणतात. ते तर म्हणतात तुमचे येर वित्त धन ते मज मृतिके समान, आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुठी. विठ्ठलाचं नामस्मरण हे आमचं धन. स्वामी स्वरूपानंद काय होत त्यांच्याजवळ स्वतःच असं, पण तेही म्हणतात नको धन नको मानव. संतांना जे हवं असतं ते धन वेगळंच असत. स्वामीजींचा एक अभंग आहे, माझे मज पाशी सापडले मन आनंदले मन आत्मरंगी. ज्यामुळे त्यांचं मन आनंदरूप झालं, आत्मरंगात रंगून गेलं, ते धन त्यांना त्यांच्या पाशीच सापडलं. हे धन म्हणजे आत्मधन, आत्मस्वरूपाचं ज्ञान हेच धन. ते त्यांना त्यांच्या जवळच सापडलं, कारण अखंड साधना करून अनुसंधान राखून त्यांनी ते मिळवलं. ते धन आपणही मिळवू शकतो, आपणही आनंदरूप होऊ शकतो. त्याचं कारण आपलंही खरं स्वरूप सच्चिदानंद असंच आहे. परमात्मा जसा सच्चिदानंद रूप तसा मीही सच्चिदानंद रूप असं जाणणं, असं जागरण आपल्या ठाई होणं. खरं जागरण जे करायचंय ते त्यासाठी, आपलंच आत्मस्वरूप जाणण्यासाठी. मी देह मन बुद्धी नसून तो परमात्माच मी ही जाणीव करून घेण्यासाठी. त्यासाठी अज्ञानाची झोप सारून जाग व्हायचं आहे, सावध व्हायचं आहे. तुकोबा जसे झाले तसे त्यांनी काय केलं? सावध जातो सावध जातो हरीच्या आलो जागरणा. भंडाऱ्याच्या डोंगरावर बसून त्यांनी हरिस्मरण केलं, जी अविरत साधना केली. त्यामुळे काय झालं? गेली पळवली या झोप. झोप पळाली म्हणजे जन्मजन्मींचं अज्ञान संपलं. मी जीव मग बंधन ते अज्ञान संपलं आणि आत्मधन प्राप्त झालं. मग त्यांची स्थिती आनंदाचे डोरी आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे अशी होऊन गेली. हा आनंद कमी होणारा नाही, मिटणारा नाही, कायम शाश्वत आनंद. संत कोणी स्वरूपानंद झाले, कोणी ब्रह्मानंद, तर कोणी विवेकानंद. स्वरूपाचे ठिकाणी जाग होऊन त्यांनी आपण सच्चिदानंद हे जाणलं. प्रश्न होतो तो आपल्यासारख्यांचा, अज्ञानाचं जाड पांघरून घेऊन आम्ही गाढ झोपी गेलो. वेदांनी उपनिषदांनी जाग करण्याचा प्रयत्न केला, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत, आम्ही जागे झालो नाही. व्यासाधिकांनी उठवलं, पण आम्ही जेमतेम डोळे किलकिले केले आणि पुन्हा झोपून गेलो. आचार्यांनी कळवळून शोधायला सांगितलं, कस्त्वम कोमम कुत आयात कामे जननी कोमे तात इति परिभावय सर्वमसारम विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम. पण आम्ही स्वप्न विचार सोडायला तयार नाही. ज्ञानोबा नामदेवांनी संतांनी प्रयत्न केले. तुकोबा म्हणतात, सावधान ऐसे काय ते विचारा आदेह संसारा सकळ येईल. अंतिम समयाचा करणे विचार वेचती सागर घटिका पळे. मंगळ हे नव्हे कन्यापुत्राधिक राधिला लौकिक अंतरपाट. तुका म्हणे देव अंतरला दुरी डोळ्या अंधारी पडतीचे. मला मात्र एका गोष्टीचा आनंद आहे, आपण काही जण जाग होऊन परमार्थाला लागलेले आहोत, साधना करतो आहोत. नरकर्णी करे तो नरका नारायण बन जाय यावर आपली श्रद्धा आहे, विश्वास आहे. तो नारायण, तो हरी, तो परमात्मा आपल्या आतच आहे. नवे नवे तेच आपलं स्वरूप आहे. सोहम तोच मी, तो परमात्माच मी, की ध्यानसाधनाही आहे तो बोधही आहे. त्या बोधापर्यंत आपल्याला जायचं आहे. त्यासाठी समर्थांनी केलेला उद्देश आपण पक्का धरून घेऊया, आचरणात आणूया. अंतरी वसता नारायणे लक्ष्मीच काय होणे, त्याची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा. मग लौकिक धनलक्ष्मी येवो न येवो, आपण मोक्ष लक्ष्मीचे धनी होऊया. हा विचार, हा मार्ग, ही साधना, हेच खऱ्या अर्थानं कोजागरी कोणीपर्यंत जागरण आहे, हेच आपण करूया. हरि ओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशी मौज आहे, आनंद आहे. निसर्गात तर सर्वत्र आनंद आहे. तो चंद्र बाबा आनंदानं बरसतो आहे. किती छान गाजणं पडलं आहे. आता आपण आनंदानं प्रसाद ग्रहण करूयात. कुठे गेला आण बरं प्रसाद? स्वामीजींकडून परमार्थाचं गौरवपान करता करता आम्हा कोणालाच इतर कशाचं भान नव्हतं. त्यातून जागो होऊन सर्वांनी मसाल्याचं दूध तितडी असा प्रहार प्रसाद ग्रहण केला. मुलीचं मनानं स्वामीजींना नमस्कार केले. रात्रीचे 11 वाजले होते. स्वामी सदातायांनी भरभरून आशीर्वाद देत सर्वांचा निरोप घेतला. हरी ओम.